प्रकरण 35 देव पाहणे म्हणजे देव होणे. अंतःकरणात थोडा भक्तिभाव उदयाला आला. देव काय आहे हे थोडं थोडं कळू लागलं. नित्याची कर्म करताना कधीकधी ईश्वराचं स्मरण होऊ लागलं म्हणजे देव पहावा असं वाटू लागतं. पशु पक्षी निसर्ग धान्य फळे पैसा घर शहर उद्यानं वाहने मुले माणसे आणि या सर्वांमध्ये असलेले आपण अवतीभवतीचे विशाल वैभव आणि त्याचा उपभोग घेणारे आपण आपल्या सहित हे सर्व ज्यांनी निर्माण केलं तो देव कसा आहे हे जाणून घेण्याची उत्कंठा आपल्या मनात निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे. उत्कंठेच्या पोटी मनुष्य जीवाभावाने देवाची पूजा करू लागतो. फुलांच्या रांगोळ्या घालणे देवाला उत्तमोत्तम पोशाख करणे देवारा सजवणे प्रेमानी आरत्या ओवाळणे स्तोत्रादींचे वाचन करणे आदी गोष्टी तळमळीने मनुष्य करू लागतो. कारण सुरुवातीला तरी कल्पना अशी असते की देवघरातल्या मूर्तीसारखाच देव असतो. इतकेच नव्हे तर त्या मूर्तीची जीवाभावानी पूजा केली की खरा देव सुखावतो प्रसन्न होतो आणि दर्शन देतो. भोळा भाव असला तर तसे होते देखील. काही प्रमाणात स्वप्न दृष्टांत किंवा काही वरवरचे अनुभव सुद्धा येतात आणि देव पाहिल्याचे समाधान मिळते. त्या समाधानातून अथवा एरवीही पुढे पुढे असं कळू लागतं की आपल्या देवघरातील मूर्ती ही काल्पनिक आहे. कुणीतरी मूर्तिकाराची ती मनोरम अशी कल्पना आहे. कल्पना देखील पुराणांवर आधारलेली असते. पुराणातून चित्रण केलेला देव हा देखील काही साक्षात्कारातून आणि काही कल्पनेतून उभारलेला असतो. साक्षात्कारातून देवाचे दिव्यत्व कळलेले असते आणि कल्पनेतून दिव्यत्वाला मानवी आकार देण्याचा अटीतटीचा प्रयत्न केला जातो. तथापि दिव्यत्व हे शब्दाबाहेरचं आहे. कुठल्याच शब्दात दिव्यत्वाचा रस ओतण्याचं सामर्थ्य नाही. चर्मचक्षूंना देखील दिव्य दर्शन अगोचर आहे. दिव्यत्वाला प्रचितीच यावी लागते. आंतरिक भावजनित प्रेम माध्यमातूनच ती प्रचिती येते. रंग रूप व आकार त्या प्रचितीला देणं सर्वथा अशक्य आहे. त्या प्रचितीने जीव स्तंभित होतो थक्क होतो परंतु त्याचबरोबर एक प्रकारचं सामर्थ्य येतं. जसं आपण रंगीत दिव्याच्या जवळ गेलो म्हणजे दिव्याचा रंग आपल्याही चेहऱ्यावर उमटतो. तेजाचा प्रभाव ज्याप्रमाणे दिव्याच्या माध्यमातून प्रक्षेपित होत असतो तसाच जणू काही आपल्या चेहऱ्यातून प्रक्षेपित होत आहे असं वाटतं. अगदी त्याचप्रमाणे जसे आपण देवाच्या जवळ जातो आणि जसजशी देवाच्या जवळीकतेची प्रचिती येऊ लागते तसतसे जणू आपल्यातूनच देवत्व बाहेर पडत आहे असं वाटू लागतं. इतरांनाही ते जाणवतं आणि त्याचं त्याला तर विलक्षण रीतीने जाणवतं. अहंकारानी फुगू नये इतका प्रबळ विवेक अशा महात्म्याच्या ठिकाणी जरूर असतोच. पण स्वतःचं तारुण्य स्वतःला आवरता येऊ नये अशा तरुणीची अवस्था त्याला जणू प्राप्त होते. ईश्वराकडून प्रक्षेपित होणारी ईश्वरी शक्ती देखील इतकी मुसमुसून अंगात दाटल्यासारखी होते की अभावितपणे देवाचं सामर्थ्य त्याच देहातून प्रवाहित होऊ लागतं. आता त्याचा श्वास हा पूर्वीचा साधा प्राणवायू न राहता त्याचा प्रणव होऊन अमृतत्वात जणू लीन होत असतो आणि बाहेर पडताना पुन्हा अमृतत्वच घेऊन येत असतो. मन बुद्धी आणि चित्त एकच होऊन ईश्वरीय दिव्यामृत धारा साठवून ठेवणारी जणू स्वर्ण पात्रे झालेली असतात. हा तर सूक्ष्म देहाचा भाग झाला. स्थूल देह देखील सामर्थ्याने उणा राहत नाही तोही झळाळून निघालेला असतो. इतका की देहपात झाल्यावर चिता विझल्यानंतर त्याच्या देहाची राख होत नाही तर ते भस्म होतं. जो कोणी ते भस्म अंगाला लावील त्याच्यावर कुठल्याही अधिभौतिक आणि अधिदैविक शक्तीचे प्रहार शून्यवत होतात. अंतर्बाह्य तो महात्मा बदलून जातो, अमृतमय होतो. देव पाहायला गेलेला मनुष्य मनुष्य राहत नाही, महात्मा होतो, साक्षात देव होतो. संत तुकाराम, मीराबाई आणि ज्ञानेश्वर यांची प्रचिती अशीच नाही का? सोहम हंसः.